नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. फेरपरीक्षेचा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 291 अंकांची वाढ झाली आणि तो 77,094 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 90 अंकांची वाढ नोंदवत 24,102 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.